chinimandi.com podcast.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 1,75,000 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण, 9,035 कोटी रक्कम जमा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या 5 दिवसात 1,75,000 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी 13,88,000 कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून ती सुमारे रुपये 9,035 कोटी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या होत्या. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नावाचा समावेश यादीमध्ये असल्याबाबतची खात्री पटली. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिद्धीकरण आणि आधार प्रमाणीकरण विनाखंड व विना तक्रार पार पाडण्याची पूर्ण नियोजन केले आहे. ही कार्यवाही राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोहीम स्वरूप राबविण्यात येत आहे अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभास शुक्ला यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या सरकार सेवा केंद्रावर व बँकांच्या शाखांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अवघ्या 2 ते 3 मिनिटात होत असल्यामुळे सर्व ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये उत्साह व समाधान व्यक्त होत आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांनी यादीत नमूद असलेल्या कर्ज खात्यांची रक्कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पूर्णतः पारदर्शकपणे व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आलेली आहे. प्रमाणीकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्ज खात्यांमध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यास योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम व्यापारी बँकेच्या बाबतीत अवघ्या 24 तासात व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबत 48 तासात थेट कर्ज खात्यांवर जमा होत आहे. यासाठी आवश्यक निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून दिली.